यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवम् गुरुर्देवो महेश्वर तस्मै श्रीगुरवे नमः परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर
स्वामी। मदाचा ठावोची पुसी जे महामोहाते ग्रासी नेदी आप परू ऐसी भाषौरो जे संसाराते उन्मूळी संकल्प पंकु पाखाळी अनावराते वेटाळी नेयाते जे जयाचे नि जालेपणे पांगुळा होई जे प्राणे जयाचे नि बिंदाणे जग हे चेष्टे। ज्ञानाचा महिमा ज्ञानेश्वर महाराज सांगता है कि जे ज्ञान झालं असताना काय घडतं। जे ज्ञान झालं असताना द्वैताचा दुष्काळ निर्माण होतो, साम्याचा सुकाळ निर्माण होतो। जे ज्ञान झालं असताना इंद्रियांची द्वारं बंद होऊन प्रवृत्तीचे म्हणजे कर्म प्रवृत्ती वासना प्रवृत्ती विकार प्रवृत्ती या प्रवृत्तींचे पाय जणू मोडून पडतात आणि मनाचं सर्व दैन्य नाहीस होतं। जे ज्ञान झालं असताना मदाचा म्हणजे माजलेपणाचा संपत्तीचा मद असू शकतो, सत्तेचा मद असू शकतो, शक्तीचा मद असू शकतो आणि हा मद फार विलक्षण आहे। सत्तेचा जो मद असतो आपण सत्तावान असल्यामुळं आपण काहीही करू शकतो, हा सत्तेचा मद, हा सत्तेचा मद राज्यकर्त्यांपासून विविध उच्च पद भूषवणाऱ्या अशा सर्वांना असू शकतो, वेळ प्रसंगी असू शकतो, सर्वांच्या ठिकाणी असतोच असं नाही पण असू शकतो। असा मद ज्याला निर्माण झालेला आहे ज्याच्या ठिकाणी अस्तित्वात येतो त्याला विरोध खपत नाही। कुणीही विरोधी बोललेलं विरोध केलेला किंवा विरोध करेल अशी कल्पना देखील त्याला चालत नाही, खपत नाही। जर तशा प्रकारे कोणी वागेल तर त्याला कसं बाजूला सारायचं याच्यासाठी सर्व प्रयत्न होतात। हा जो मद आहे हा मद सत्ता असेपर्यंत केवळ असतो। ती सत्ता गेली की मदाच्या सगळ्या गोष्टी देखील नाहीशा होऊन जातात। ज्या कारणाकरता एवढी सगळी मस्ती करत होता ते कारण नाहीस झालं की मस्ती देखील नाहीशी होऊन जाते, त्याला कोणी विचारे नसं होतं। मी असं पाहिलेलं आहे की मोठे मोठे उच्च पदस्थ नंतर ऑफिसमध्ये आल्यानंतर त्यांना बसायला खुर्ची देखील प्रसंगी दिली जात नाही, बसा देखील म्हटलं जात नाही। पण ते सत्तेवर असताना वेगळी परिस्थिती असते। आणि हीच सत्ता जर राजकीय स्वरूपामध्ये असेल तर वाटेल ते करण्याची इच्छा निर्माण होते. असं म्हणतात की हिटलर अगदी शेवटच्या दिवसांमध्ये देखील, म्हणजे बर्लिनवर तोफगोळे येऊन पडायला लागले तेव्हा देखील तो ऑर्डर्स काढत होता की अमुक अमुक सेनाधिकाऱ्याला पदावनती आहे, त्यांनी त्याच्या कर्तव्यात कसूर केली, अमुक अमुक सेनाधिकाऱ्याला प्रमोशन आहे, याची मी बदली करतो आहे, म्हणजे त्याच्या ऑर्डर्स बाहेर जात नव्हत्या तरी देखील तो तशाच प्रकारे वागत होता. आणि जेव्हा तशी प्रत्यक्षात वेळ आली तेव्हा त्याने आपल्या स्वतःवर गोळी झाडून घेतली. ही मद असणारी माणसं असतात तर ती जगात धुमाकूळ घातल्याखेरीज राहत नाहीत. सत्तेचा जो मद असतो त्या मदाच्या विरोधात उभं राहणं हे मोठ्या नैतिक सामर्थ्याचं असं लक्षण आहे. इतकं सहजासहजी यांच्या विरोधात उभं राहता येत नसल्यामुळं आणि काही केल्या यांची सत्ता जाणं हे सोपं नसल्यामुळं हा मत कित्येक काळ चालू राहतो. संपत्तीचा मत देखील तशाच प्रकारचा असतो. सर्वे गुणा हा कांचन माश्रयंते अशा प्रकारे एक संस्कृत मध्ये सुभाषित आहे की जर धनवान असेल तर त्याच्या ठिकाणी सर्व गुण आहेत. अशा पद्धतीनेच धनवानाकडे पाहिलं जातं आणि तो धनवान देखील आपल्या स्वतःला तशाच प्रकारे समजतो. शक्तीचा जो मद असतो तो मद देखील असाच रावणाला हे तिन्ही मद होते. सत्तेचा मद होता, संपत्तीचा मद होता आणि स्वशक्तीचा देखील मद होता. असं म्हणतात की रावणाने सगळ्या देवांना बंदी केलेलं होतं आपल्याला आपल्या सामर्थ्याला आता आव्हान नाही या कल्पनेने तो माजलेला होता. सुरुवातीला शिवभक्त असलेला नंतर इतका च्युत झाला, आपल्या भूमिकेवरून इतका गडगडत खाली आला की त्याचा शेवटी नाश करणं हे अपरिहार्य ठरलं. अशा रीतीने माजलेल्या मंडळींचा नाश होणं सत्ता संपत्ती शक्ती अशा प्रकारच्या मदामुळं ही एक ईश्वरी योजना सहजच असते. पण असा नाश दुसऱ्यांनी करण्याच्या ऐवजी जर ज्ञान झालं तर असा नाश होतो असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. त्या ज्ञानाची महती सांगत असताना ज्ञान आणि मत हे एकत्र राहू शकत नसल्यामुळं जे ज्ञान झालं असताना मदाचा ठाव ठिकाणाच पुसला जातो असं ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतायत. जे मदाचा ठावोची पुसी, जे महामोहाते ग्रासी नेदी आप परू ऐसी भाष उरो, महामोह याचा अर्थ आपण आपल्या स्वरूपाला विसरणं हा खरा महामोह. खरं म्हणजे याच्यावरचं निरूपण मागच्या वेळेला झालेलं आहे. तुम्ही असे ऐकताय की प्रथमच ऐकताय आणि मीही असं सांगतोय की मी प्रथमच सांगतोय, फक्त मी थोड्या वेगळ्या पद्धतीने मागच्या वेळेला निरूपण केलेलं होतं. मी देह, मी जीव अशा प्रकारचा जो मोह आहे हा मोह मूळ मोह समजला जातो, मुळात असलेला प्रथम मोह समजला जातो आणि या मोहातून मग बाकीचे सगळे मोह निर्माण होतात. मी जर देह असेल तर मग इंद्रियांचा देखील मोह निर्माण होतो. डोळ्याच्या ठिकाणी एक मोह आहे आपल्या विषयाचा, कानाच्या ठिकाणी एक मोह आहे आपल्या विषयाचा, वाचेच्या ठिकाणी एक मोह आहे आपल्या विषयाचा, सगळ्या इंद्रियांच्या ठिकाणी आपल्या आपल्या विषयांचे असे स्वतंत्र मोह आहेत. पण हे जे मोह आहेत, या मोहांना मूळ अधिष्ठान आपण जीव आहोत, आपण देह आहोत अशा प्रकारचा भाव आहे. म्हणून अशा प्रकारचा भाव हा महामोह म्हटलेला आहे. जे महामोहाते ग्रासी नेदी आप परू ऐसी भाषौरो, जे संसाराते उन्मुळी संकल्प पंकू पाखाळी अनावराते वेटाळी ज्ञेयाते जे. इथपर्यंत मागच्या वेळेला आपलं खरं म्हणजे झालेलं होतं. आकलन करायला अत्यंत अवघड, समजून घ्यायला अत्यंत अवघड असं जे ज्ञेय आहे, कारण ते ज्ञेय वेगळेपणाने समजून घेता येत नाही. ते ज्ञेय जर समजून घ्यायचं असेल तर ज्ञेयाशी एकरूपता संभवते. ज्ञाता वेगळेपणाने ज्ञेय समजून घेऊ शकत नाही, ज्ञाता ज्ञेयाशी एकरूपच होऊन जातो. बाकीच्या सर्व ठिकाणी ज्ञाता हा कायम भिन्न असतो ज्ञेयापेक्षा. विज्ञानामध्ये सायन्समध्ये ज्ञाता हा कायम आपल्या स्वतःला वेगळा काढलेला असतो. आपण ऑब्झर्वर असतो, आपण साक्षी असतो, द्रष्टा असतो, आणि तो कोणते ना कोणते तरी निष्कर्ष नोंद करून घेत असतो, त्याच्यातून काही अनुमान काढत असतो. कोणत्याही शास्त्रीय प्रयोगामध्ये जो प्रयोग करणारा आहे तो त्या प्रयोगाशी एकरूप होऊ शकत नाही, तो एक ताण होईल, तो तल्लीन होईल, तो एकाग्र होईल. ते करत असताना तो आपल्या स्वतःलाही विसरेल. पण आपल्या स्वतःला आत्मबोध हा शक्य नाही. आणि शास्त्राचे प्रयोग देखील ज्या पद्धतीचे असतात त्या पद्धतीमध्ये जो ज्ञाता असतो तो ज्ञाता कायम वेगळा असणं अपेक्षित आहे, तरच तो शास्त्रीय प्रयोग करू शकेल. तो एकतान असावा, तो एकाग्र असावा. तरी देखील जो ऑब्झर्वर आहे तो ऑब्झर्वर कायम ऑब्झर्वर म्हणूनच असला पाहिजे, तरच शास्त्रीय प्रयोग सिद्ध होतो. कृष्णमूर्ती असं म्हणतात की परमार्थामध्ये जो ऑब्झर्वर आहे तर तोच स्वतः आपल्या स्वतःचं निरीक्षण करत असतो. त्यांचं एक सुप्रसिद्ध वाक्य आहे, ऑब्झर्वर इज ऑब्झर्व्ड. जो साक्षी म्हणून बसलेला असतो तो आपल्या स्वतःचा शोध अंततः घेतो. जो द्रष्टा म्हणून बसलेला असतो तो द्रष्टाच दर्शन आणि दृश्य एक होऊन आपलं द्रष्टेपण देखील विसरून जातो, तो तदाकार होऊन जातो. जो ध्याता असतो तो ध्याता कालांतराने ध्येयाशी एकरूप होऊन जातो. हे परमार्थामध्ये विशेष आहे. जो ध्याता आहे तो जर कायम ध्याता राहील, साक्षी आहे तो जर कायम साक्षी राहील, तर मग ध्यानात प्रगती संभवणार नाही. जो साक्षी आहे तो साक्षी विचारांचा साक्षी असेल. समोर विचार संपल्यानंतर अमन अवस्थेचा, विचाररहित अवस्थेचा साक्षी असेल. विचाररहित अवस्थेचा साक्षी आपल्या स्वतःला दीर्घकाळ साक्षीत्व राखून ठेवू शकत नाही. ज्याच्यापासून साक्षीत्व राखलेलं होतं तो विषय संपल्यानंतर साक्षीत्वाची वृत्ती देखील संपून जाते. आपण साक्षी आहोत हा भाव देखील नाहीसा होऊन जातो, आणि जो साक्षी आहे त्या साक्षीला स्वरूपबोध प्राप्त होतो. अशा रीतीने आकलनाला अत्यंत अवघड अनावर असं जे ज्ञेय आहे त्या ज्ञेयाला ज्ञाता मिठी घालतो. ज्ञाता ज्ञेयाला मिठी घालतो हा ज्ञानाचा महिमा आहे असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. या ज्ञानामुळेच हे होतं. ज्ञाता आणि ज्ञेय यांच्यामध्ये ज्ञानाची प्रक्रिया आहे आणि त्या ज्ञानामुळं ज्ञाता ज्ञेयाला मिठी घालतो आणि ज्ञाता ज्ञेय स्वरूप होऊन जातो. जयाचे मी जालेपणे पांगुळा होईजे प्राणे, जयाचे नि विंदाणे जग हे चेष्टे. जे ज्ञान झालं असताना प्राण म्हणजे श्वास पांगळे होऊन जातात. ध्यानाचं एक वैशिष्ट्य असं आहे की जसा ध्याता आपल्या स्वतःला विसरून ध्येयाशी एकरूप होऊन जातो, ध्येयिक होऊन जातो, तसं ही प्रक्रिया ज्या वेळेला घडते त्यावेळेला विचार अत्यंतिक क्षीण झालेले आणि मग नंतर विचाररहित अशी स्थिती होते. आणि अशी विचाररहित जेव्हा स्थिती होते तेव्हा प्राण देखील थांबून जातात, ज्याला आचार्यांनी केवल कुंभक असं म्हटलेलं आहे. पूरक रेचक म्हणजे श्वास घेणं आणि श्वास सोडणं या क्रियांच्या मध्ये एक कुंभक अशी अजून एक वस्तू आहे, अजून एक क्रिया आहे. श्वास घेणं आणि श्वास सोडणं याच्या दरम्यान श्वास घेतल्यानंतर सोडण्यापूर्वी तो स्वभावतः शून्य व्हायला पाहिजे. दोन विपरीत टोकं जेव्हा असतात तेव्हा दोन विपरीत टोकं एकमेकांच्या जवळ येतात तेव्हा मध्ये शून्य स्थिती येते. ही शून्य स्थिती अत्यंतिक अपरिहार्य अशी असते. श्वास घेणं संपल्यानंतर श्वास सोडण्याच्या आधी क्षणभर श्वास रहित अशी स्थिती असते. ही स्थिती आपल्याला समजत नाही पण असते. एक विचार संपल्यानंतर दुसरा विचार जेव्हा येतो तेव्हा देखील ही शून्य स्थिती असते. आपल्याला ती समजत नाही पण असते. अगदी एका क्षणानंतर पुढचा क्षण जेव्हा येतो त्या दोन क्षणांच्या मधल्या काळात काळ नसतो, काळ शून्य झालेला असतो. पण हे फार सूक्ष्म असल्यामुळे हे समजायला कठीण आहे. कोणत्याही दोन विपरीत स्थितींच्या मध्ये एक शून्य स्थिती असते. जसं मन आणि ब्रह्म याच्यामध्ये एक शून्य स्थिती असते. आकड्यांवरून तुम्हाला लक्षात येईल की 1, 2, 3, 4, 5, 10 असे जे आकडे आहेत ते जर उलटे आपण मोजले 5, 4, 3, 2, 1 आणि त्याच्याही जर खाली जायचं झालं तर -1, -2, -3 असे मोजायला लागतील. पण 1 झाल्यानंतर -1 यायच्या आधी एक शून्य येतो. हा शून्य अपरिहार्य असतो. या शून्याशिवाय -1 पर्यंत जाता येत नाही. कोणत्याही दोन स्थितींच्या दरम्यान एक शून्य असतं. ते श्वासांच्याही दरम्यान असतं, ते मनाच्याही दरम्यान असतं, ते तुमच्या चालण्याच्याही दरम्यान असतं. तुम्ही जेव्हा पावलं टाकता, एक पाऊल टाकता जमिनीवर आणि दुसरं उचलता त्या दरम्यान एक स्थिर शून्य स्थिती असते. ती तुम्हाला समजो किंवा न समजो ती असतेच. एका विचाराचा एका वृत्तीचा पूर्व क्षण, मध्य क्षण आणि उत्तर क्षण झाल्यानंतर ती वृत्ती नाहीशी होते. शास्त्र असं म्हणतं की त्या वृत्तीचा ध्वंस होतो, ती नाहीशी होते आणि नवीन वृत्ती निर्माण होते. जेव्हा एक वृत्ती नाहीशी होते पहिल्या वृत्तीचा उत्तर क्षण झाल्यानंतर त्या वृत्तीचा जेव्हा नाश होतो आणि पुढच्या वृत्तीचा जेव्हा पूर्व क्षण असतो त्याच्या दरम्यान एक शून्य असतंच. दोन वृत्तींच्या मध्ये एक शून्य असतं. दोन विचारांच्या मध्ये एक शून्य असतं. आचार्य असं म्हणतात की माळेमध्ये एकापुढे एक मोती दिसत असताना आणि ते मोती भले एकमेकांना चिकटून आहेत असं दिसत असताना दोन मोत्यांच्या मध्ये शून्याचा विकल्प जरूर असतो. जर ते दोन मोती एकमेकांपासून दूर केले तर दोन मोत्यांच्या दरम्यान असलेलं अधिष्ठान हे व्यक्त होतं, स्पष्ट होतं. जे सूत्र असतं ते सुवर्णाचं असेल, चांदीचं असेल अथवा सुताचं असेल, ते अधिष्ठान सूत्र जसं व्यक्त होतं, स्पष्ट होतं, तसे जर दोन विचार एकमेकांपासून बाजूला करता आले तर दोन विचारांच्या दरम्यान एक अधिष्ठान सूत्र स्पष्ट होतं, व्यक्त होतं. ते सूत्र म्हणजे परब्रह्मसत्ता. पण दोन वृत्ती या इतक्या एकमेकांना लागून येतात, जसं आपण सिनेमा पाहतो त्याच्यातली प्रत्येक फिल्म जर तुमच्या समाधानासारखी पाहून तुम्ही पुढे जायला लागलात तर तुम्हाला कंटाळा येईल. नुसता इथून बोटामध्ये कपाचा कान धरून चहा पीपर्यंत, म्हणजे ओठाला कप लावेपर्यंत जवळपास 25 चित्र निघून जातात. तुम्हाला जर ती अशी वेगळी वेगळी दाखवायला लागली तर तुम्ही हैराण होऊन जाल. पण ती असतात, ती वेगळी असतात, एकमेकांपासून ती भिन्न असतात. आणि एक चित्र संपल्यानंतर दुसरं चित्र जेव्हा निर्माण होतं त्याच्या दरम्यान एक शून्य असतं, कारण मध्ये फिल्मच नसते. सगळं जगत आणि जगताचं दृश्य दर्शन अशा प्रकारे दोन क्रियांच्या मध्ये असणाऱ्या शून्याच्या अधिष्ठानावर निर्माण होत असतं. हे जे शून्याचं अधिष्ठान आहे, हे शून्याचं अधिष्ठान कुठेही एका बाजूला सापडलं, जर श्वास शून्य झाले, श्वास लीन झाले हठयोगाच्या प्रक्रियेमध्ये, प्रथम श्वास शून्य होऊन जातात. प्राणायामाच्या योगानी कुंडलिनी शक्ती जागृत होते, ती ऊर्ध्वगामी होते, तिला पुढे वायूचं स्वरूप प्राप्त होतं आणि ती जेव्हा चिदाकाशामध्ये प्रवेश करते तेव्हा प्राण शून्य होऊन जातात, प्राण वर जाऊन थबकतात, थांबतात. जेव्हा प्राण वर जाऊन थांबतात त्याच्या पाठोपाठ विचार देखील थांबतात आणि वासना देखील थांबतात. प्राण, विचार आणि वासना हे एकमेकांशी अत्यंतिक निगडित आहेत. त्यामुळे जर प्राण थांबले तर त्याच्या पाठोपाठ विचार आणि वासना देखील थांबून जातात. राजयोगाच्या ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये विचार थांबतात, विचारांकडे साक्षीत्वाने पाहिल्यामुळं विचार नाहीसा होतो. विचार समोर आला आणि जो साक्षी आहे त्याला वेगळेपणाने समजला म्हणजे मग तो विचाराला प्रोत्साहन देत नाही, तेव्हा विचार गळून पडतो, विचार नाहीसा होतो. आणि जर विचाराला प्रोत्साहन मिळालं तर मग विचाराचं चक्र सुरू होतं आणि ते चक्र असं फिरत राहतं की 5-10 मिनिटांनी लक्षात येतं की आपण ध्यानाला बसलेलो होतो, त्याच्याऐवजी विचार करायला लागलो. 5-10 मिनिटांनी आपण टाळ्यावर येतो. पण जर साक्षी किंवा द्रष्टा सावध असेल तर विचार समोर आल्याबरोबरच नाहीसा होईल, गळून पडेल. आणि विचार गळून पडल्यानंतर पुढचा विचार उठेल पण दरम्यान काही काळ निघून गेलेला असेल, क्षण, दोन क्षण, चार क्षण, सेकंद, दोन सेकंद, चार सेकंद, 10 सेकंद, 20 सेकंद, काही एक काळ जाईल आणि मग पुढचा विचार येईल. हा जो मधला काळ आहे हा मधला काळ शून्य समजला जातो. ही जर शून्य स्थिती जास्त वाढली म्हणजे एक तिथं मोजमाप करायला साधक असा जागा नसल्यामुळं, सावध नसल्यामुळं अंदाजे एक मिनिट, 1/4 मिनिट, 1.5 मिनिट याच्या पुढे जर शून्य स्थिती झाली, पहिला विचार तर गळून पडलेला आहे, संपलेला आहे आणि पुढचा विचार अद्याप उठलेला नाही आणि काळ चाललेला आहे, असा जर एक मिनिट, 1.5 मिनिट असा काळ गेला तर जो द्रष्टा आहे, पाहणारा, त्याला जसा आत्मबोध होतो ही एक गोष्ट आहे, तशी दुसरी गोष्ट अशी आहे की विचार थांबल्याबरोबर श्वास शून्य होऊन जातात आणि वासना देखील शून्य होऊन जातात, नाहीशा होऊन जातात. ज्ञानेश्वर महाराजांनी याचं वर्णन करताना सहजे तिही संधी भेटी जेथ भ्रू पल्लवा पडे गाठी, या ठिकाणी तेथ पाठमोरी देखी पारखोनिया, सांडुनी दक्षिण वाम प्राणापान सम चित्तासी व्योमगामी करती। जेव्हा चित्त व्योमगामी होतं तेथ वासनांतरांची विवंचना, मग आपैसी पारुखे अर्जुना, जे वेळी गगनी लयो मना पवने की, जे ज्या वेळेला गगनाच्या म्हणजे या प्रांतामध्ये मनाचा लय पवनाच्या आधाराने केला जातो, तेव्हा वासनांतरांची विवंचना देखील पार थांबून जाते। तेथ वासनांतरांची विवंचना आपैसी पारुखे अर्जुना सुकून जाते। जे वेळी गगनी लयो मना पवने की, जे जेथ हे संसार चित्र उमटे तो मनोरूप पटू फाटे। संसार चित्र ज्या मनोरूपी पडद्यावर उमटत तो मनोरूपी पडदा जर फाटून गेला नाहीसा झाला तर संसार हा पदार्थ त्यावेळेला शिल्लक राहत नाही, देहाचं भान देखील राहत नाही, संसार राहत नाही, काहीच राहत नाही। जेथ हे संसार चित्र उमटे तो मनोरूप पटू फाटे। जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही, सरोवर आटल्यानंतर त्या सरोवरामध्ये दिसणारी प्रतिबिंब डोंगर झाड इत्यादी ती जशी पाणी आटल्याबरोबर प्रतिबिंबही नाहीशी होतात, तैसे मन एथ मुद्दल जाये मग अहंभावाधिक के आहे। मन गेलं की अहंकार देखील जातो, देहाहंकार जातो, मी जीव हा भाव देखील जातो। मन एथ मुद्दल जाये मग अहंभावाधिक के आहे, म्हणून शरीरेची परब्रह्म होये अनुभवी तो। शरीरात असतानाच पण तो परब्रह्म होऊन जातो, तो ब्रह्माशी एक रूपता पावतो। या वेळेला जेव्हा विचार शून्य होऊन जातात तेव्हा प्राणही शून्य होतात आणि वासनाही शून्य होऊन जातात। भक्तीच्या म्हणजे नामस्मरणाच्या अशा प्रक्रियेमध्ये सगळ्या वासनाच रामरूप झाल्यानंतर, वासनाच शून्य होऊन गेल्यानंतर प्राणही पांगळे पडतात आणि मन देखील नाहीसं होऊन जातं। या गोष्टी एकापाठोपाठ एक होतात, एकावर एक अवलंबून असल्यामुळं याच्यापैकी कोणाही एकाचा लय झाला तर उर्वरित दोघांचा लय होतो। जर प्राणांचा लय झाला तर वासना आणि मनाचा लय होतो, जर वासनांचा लय झाला तर प्राण आणि मनाचा लय होतो, जर मनाचा लय झाला तर वासना आणि प्राणांचा लय होतो आणि ज्ञान प्राप्त होतं। असा लय झाल्याबरोबर जर पुढे काही होत असेल तर तो ज्ञानाला प्राप्त होतो। म्हणून जयाचे नि झालेपणे पांगुळा होई जे प्राणे, प्राण पांगळे होऊन जातात। जयाचे नि बिंदाणे जग हे चेष्टे, आणि मग असं लक्षात येतं की त्याच्या अधिष्ठानावर जो उर्वरित राहतो त्याच्या अधिष्ठानावर सगळं जग चेष्टा करत आहे। ज्ञान झालेला जो पुरुष आहे त्याला तो ज्ञानाशी जेव्हा तन्मय होतो, एकरूप होतो, त्यावेळेला केवळ ज्ञेय स्वरूप ज्ञाता शिल्लक राहिल्याचा अनुभव येतो। समर्थांनी एक फार सुंदर ओवी लिहिलेली आहे, पदार्थ ज्ञान जेव्हा सरे द्रष्टा द्रष्टेपणे नुरे, केवळ ज्ञप्ती मात्र उरे सूक्ष्म ब्रह्म, असं ते म्हणतात। जेव्हा सगळं पदार्थ ज्ञान संपून जातं म्हणजे मन नाहीसं होऊन जातं, मन नाहीसं झालं, विचार नाहीसे झाले, वृत्ती नाहीशा झाल्या की पदार्थ ज्ञान देखील नाहीसं होऊन जातं, तेव्हा द्रष्टा द्रष्टेपणे नुरे, जो द्रष्टा असतो तो आता कशाचं द्रष्टुत्व घेणार? जर समोर काही विषय असेल तर तो द्रष्टा असेल ना। जर समोर कोणताच विषय नसेल, दृश्यच नसेल, तर द्रष्टा द्रष्टेपणाने राहत नाही। मग काय राहतं? केवळ ज्ञप्ती मात्रांनी सूक्ष्म ब्रह्मस्थिती शिल्लक राहते। ही जी ब्रह्मस्थिती आहे, ही ब्रह्मस्थिती साधकाची जेव्हा खाली येते, साधक पुन्हा भानावर येतो, मन पुन्हा त्याच्यापाशी येतं, पुन्हा तो ध्यानातून उठताना आपल्या चेहऱ्यावरून हात फिरवतो, हातावरून हात फिरवतो, सगळ्या शरीराचं एक भान त्याला प्राप्त होतं, तेव्हा त्याच्या असं लक्षात येतं की अंतर्यामी जे ज्ञेय स्वरूप होतं त्या ज्ञेय स्वरूपाच्या अधिष्ठानावर आता मन हालचाल करत आहे, त्याच्या अधिष्ठानावर आता हा देह आहे, आणि देहाच्या सापेक्ष असणारं जे विश्व आहे ते विश्व देखील त्याच सत्तेच्या अधिष्ठानावर आहे. ती जी सत्ता आहे ती सत्ता सर्वव्यापी आहे. ती ज्ञात्याला आपल्या स्वतःच्या ठिकाणी जशी प्रतीत होते तशी ती सत्ता पुढे पुढे ज्ञात्याला सर्वांच्या ठिकाणी प्रतीत होऊ लागते. म्हणजे ज्ञात्याला असं लक्षात येतं की यांना जरी ज्ञान नसलं तरी मला माहितीये की हे ज्ञान स्वरूप आहेत. केलेला